वाढीव ऑनसाईट मार्स टाईट. लेखक योगेश शेजवलकर. भाग दुसरा. काही तासांच्या प्रवासानंतर स्पेसशिप मंगळावर उतरलं. जमदग्नी मोठ्या उत्साहानं स्पेसशिपमधून बाहेर आला. मंगळावर माणसानं केलेली डेव्हलपमेंट पाहण्यासाठी तो अतिशय आतुर झाला होता. सूर्य मावळला, पण अजून थोडा प्रकाश शिल्लक होता. जमदग्नीनं तेवढ्या प्रकाशात नजर जाईल तितक्या लांब बघत सर्व काही डोळ्यात साठवायला सुरुवात केली. साधारण 1950-60 साली जशी मुंबई होती, अगदी तशीच मंगळावरची वस्ती वाटत होती. गेल्या काही वर्षात मंगळावर भरपूर झाडं लावल्यानं तिथं ऑक्सिजनचं वलय तयार झालं होतं. शुद्ध हवा घेण्यासाठी वेगळा ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याची गरज नव्हती. मंगळावरचा ऑक्सिजन इतका ताजा होता की पहिल्यांदा श्वास घेतल्यावर जमदग्नीचं नाक चोंदलं, त्याला ठसका लागला. तिथलं पाणी पण इतकं नितळ आणि शुद्ध होतं की ते प्यायला प्यायला जमदग्नीची जीभ चुरचुरली. काही वेळानं मात्र जमदग्नीचं शरीर मंगळावरच्या वातावरणाला सरावलं. मग एका ऑटो ड्राईव्ह टॅक्सीमधून जमदग्नी त्याची राहण्याची सोय जिथे होती तिथे गेला.